नमस्कार पणजी आकाशवाणी प्रादेशीक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी जम्मू आनी काश्मीरांतल्या तिसऱ्या पावण्यावेल्या विधानसभा वेंचणुके खातीर व्हडा उमेदीन मतदान करपाक मुखार येवचे अशें आव्हान मतदारांक केलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आपले जमायकाचे समपदस्थ डॉ एन्ड्रयू हॉलस्टेस हांचे कडेन नवी दिल्लीत चर्चा करतले. जम्मू आनी काश्मीरांत विधानसभा वेंचणुकेच्या तिसऱ्या आनी निमाण्या पावण्याचेर आयज सकाळी 7 वरांचेर मतदान सुरू जालां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल इस्रायलाचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू हांचे कडेन चर्चा केली. अरुणाचल प्रदेश तामिळनाडू केरळ आनी पुड्डुचेरीत आयज उटंगाराचो पावस पडटलो असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. आता खबरो विस्तारांत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी जम्मू आनी काश्मीरांत तिसऱ्या आनी निमण्या पावणेवेल्या विधानसभा वेंचणुके खातीर व्हडा उमेदीन मतदान करपाक मुखार येवचे अशें आव्हान मतदारांक केलां. पयलेच खेप मतदान करपी तरणाटे मतदार आनी बायलां व्हडा कड्यान मतदान करतलीच असो विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी एका सोशल मिडिया पोस्टांतल्यान उक्तायलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत आपले जमायकाचे समपदस्थ डॉ एन्ड्रयू हॉलनेस हांचे कडेन प्रतिनिधी शिष्टमंडळ पावण्यावेल्या वेगवेगळ्या प्रस्नांचेर चर्चा करतले. द्विपक्षीय संबंध घटमूट करपाचेर दोनी देशांमदी जायत्या विषयांचेर कबलात जावपाची शक्यताय आसा. भारतात डॉ हॉलनेस हांची ही पहिलीच भेट. यावेळार डॉ एन्ड्रयू हॉलनेस राष्ट्रपती आनी उपराष्ट्रपती लेगीत वेगवेगळ्या मुद्द्यांचेर चर्चा करतले. जमायकाचे प्रधानमंत्री आपले 4 दिसांच्या भेटेवेळार हेर मानेस्त फुडारी आनी वेपार आनी उद्योग मळावेल्या फुडाऱ्यांकडेनूय जायत्या विषयांचेर चर्चा करतले. 2 ऑक्टोबराक ते वाराणसीक भेट दितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल इस्रायलाचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू हांचे कडेन अस्तंत आशियातल्या हालीच्या घडणुकाविशी चर्चा केली. आतंकवादाक संसाराक सुवात ना अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी एका ट्विटात सांगला. प्रादेशीक आतंकवादवाद आडाव आनी आतंकवादातन शिकाऱ्यांतल्यान सुरक्षीत सोडोवप म्हत्वाचे आसा अशें तांणी मुखार सांगले. शांतताय आनी स्थिरताय बेगीन परतून मेळोवपाच्या यत्नांक आदार दिवपाक भारत बांदिल्लो आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. अरुणाचल प्रदेश तामिळनाडू केरळ आनी पुड्डुचेरी आयज उटंगाराचो पावस पडटलो असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोरम आनी त्रिपुरात ह्या आठवड्यात नेटान पावस पडटलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. सिकंदराबादातल्या राष्ट्रपती निलायम हांगा चालू आशिल्ल्या भारतीय कला महोत्सवाक भोव प्रतिसाद मेळ्ळा. पहिल्या 2 दिसांनी व्हड गर्दी जाल्या. भारताच्या ईशान्य राज्यातल्या गिरेस्त आनी विंगड विंगड संस्कृतायेची परब मनोवपा खातीर समर्पित केल्ल्या ह्या कार्यावळीचे उक्तावण शेनवारा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या हस्तुकी जाले. राज्य मंडप हे एक मुखेल आकर्षण. थळाव्या हस्तकलेचे दर्शन आनी विकते घेवपाक उत्सुक व्हड गर्दी आकर्षित करता आमचो संवाददातान अशें सांगला. ईशान्येकडल्या गिरेस्त कारागीर परंपरेचे प्रतिनिधित्व करपी हे जिवंत स्टॉल आपल्या प्रामाणिकपणान आनी कारागिरीन भोवडेकारांक मोहित करतात. तातूंतलो एक खाशेलो भाग म्हळ्यार लायव्ह प्रदर्शन वाठार, जंय भेट दिवप्यांक रेशम विणप, मातयेची आयदनां आनी टोपली विणप अशा वेगवेगळ्या देशी हस्तकलेचेर हात अजमावपी संद मेळटा. आनी एक उल्लेखनीय आकर्षण म्हळ्यार अष्टलक्ष्मी रांगोळी ही 8 राज्यांचे सोबीत दृश्य प्रतिपादन करतले. भारतीय कला महोत्सव 6 ऑक्टोबर मेरेन चालू उरतलो. भेट दिवपी लोकांनी आपली नोंदणी व्हिजीट राष्ट्र प्रतिपादन भवन gov.in ह्या संकेतथळार ऑनलाईन करू येता. सोयी सुनिश्चित करपा खातीर हैदराबाद आणि सिकंदराबाद वेगवेगळ्या वाठारातल्यान शटल बस सेवा उपलब्ध आसा. तिसऱ्या आणि निमाण्या टप्प्याच्या विधानसभा वेंचणुके खातीर जम्मू आणि काश्मीरात मतदान सुरू आसा. 7 जिल्ह्यातल्या 40 विधानसभा मतदारसंघांनी सुटसुटीत शांतताय आणि अडचणीमुक्त मतदान जावचे या खातीर सुरक्षेची विस्तारान व्यवस्था केला. आयज सकाळी 7 वरांचेर मतदान सुरू झाले आणि सांजवेळा 6 वरांचेर मतदान सोपतले. 5,060 मतदान केंद्राचेर 20,000 परस चड मतदान कर्मचारी नेमिल्ले आसा. कश्मीर विभागातल्या बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपोरा ह्या 7 जिल्ह्यांनी आणि जम्मू विभागातल्या जम्मू, उधमपूर, कठुआ आणि सांबा या 7 जिल्ह्यांनी आज मतदान जातले. ह्या टप्प्यात 39,00,000 परस चड मतदान 415 उमेदवारांचे नशीब ठरायतले. काश्मीर विभागात आदले उपमुख्यमंत्री मुझफ्फर हुसेन बेग, बशरत बुखारी, सज्जाद आणि लोन आणि नासीर असलम आणि वानी जम्मू विभागात दविंदर सिंग राणा, चौधरी लाल सिंग आणि रमन भल्ला हांची हे मळार आसात. केंद्रीय प्रदेश 18 आणि 25 सप्टेंबराक पहिल्या 2 टप्प्यांखातीर वेंचणुके गेले आणि पहिल्या टप्प्यात 61% आणि दुसऱ्या टप्प्यात 57% मतदान झाले. ह्या महिन्याच्या 8 तारखेक हरियाणा सहित सगळ्या टप्प्यांची मतगणना जातली. भारतीय जनता पक्षाच्या तेलंगणा केंद्रातल्या खासदार आणि आमदारांनी हैदराबादात 24 वरां निषेध उक्तायलो आणि काँग्रेसीचे फुडारपणाखाला राज्य सरकारान शेतकार समाजाक दिल्ले उतार पुराय करचे अशी मागणी केली. धरणे चौक इंदिरा पार्क हांगा आयोजित केल्लो निषेध आयज सकाळी सोपता. एमपीई राजेंद्र, डीके अरुणा, रघुनंदन राव, जी नागेश, धर्मपुरी अरविंद आणि केव विश्वेश्वरम रेड्डी दीक्षांत वाटो घेतलो. तेलंगणा विधानसभेत भाजपा फुडारी एम महेश्वरम रेड्डी आणि पक्षाचे आमदार या निदर्शनात वाटो घेतले. ह्या वेळार उलयताना भाजप फुडाऱ्यांनी वेंचणुके वेळार दिल्ले उतर चालीक लावंक नाशिल्ल्यान काँग्रेसीन शेतकऱ्यांचो विश्वासघात केला असो आरोप केला. सत्तेर आयले उपरांत काँग्रेस आश्वासना वयल्यान फाटी सरला अशें तांणी सांगले. पिकावळ रीण माफ करपाची येवजण पुरायपणान चालीक लावंक नाशिल्ल्यान तेलंगणातल्या सत्ताधारी पक्षाचेरय तांणी टिका केली. मोदी 3.0 सरकाराच्या पहिल्या 100 दिसांनी शारातली मुळावी बांदावळ आणि घरां बांदपाची परिस्थिती सुधारपा खातीर सरकारान व्हड पावलां उबारलां अशे घरां आणि शारी वेव्हार मंत्री मनोहर लाल हांणी सांगले. काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत उलयताना मंत्रिमंडळान सांगले 2 गुंतवणूक करून शारातल्या 1 कोटी शारी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांक अर्थिक मदत दिवपा खातीर प्रधानमंत्री आवास योजन शारी पीएमयू 2.0 कडेन सरकारान 2,03,000 कोटी रुपयाची मान्यताय दिला. फाटल्या 10 वर्षात देशातल्या 21 शारांनी मेट्रो सेवा वाढयल्या अशी माहिती मंत्र्यांनी दिल्या. मनोहर लाल हांणी सांगले 700 किलोमीटर नवे मेट्रो मार्ग सुरू झाल्यात, जाका लागून वट्ट कार्यक्षमता 945 किलोमीटर झाल्या. शारी मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पा संबंधित येवजण्यांनी 8,00,000 कोटी रुपया परत चड गुंतवणूक केल्याचे तांणी भर दिलो. 2004 ते 2014 ह्या काळाच्या तुळेत ही गुंतवणूक 21 पटींनी चड आसा अशें तांणी सांगले. ह्या कार्यावळी वेळार मंत्री हांणी स्वच्छता ही सेवा 2024 ह्या विशयाचे प्रशिक्षण मॉड्यूल सुरू केले. सिक्कीमचे मुखेलमंत्री प्रेमसिंग तामंग गोले हांणी काल सांजवेळा गंगोटात शिमेचे रस्तो संघटनेकडेन उचेल्या पावण्यावेली बसका घेतली. सिक्कीमची उदरगत आणि राष्ट्रीय सुरक्षा आदार दिवपा खातीर मुळावी बांदावळ घटमूट करप आणि सहकार वाढोवप हाचेर चर्चा झाली. खास करून उत्तर सिक्कीमातल्या भुईकाप जावपाची शक्यता आशिल्ल्या वाठारा खातीर उपाय सोडून काढप हो एक महत्वाचो विषय. मंत्री एन बिन दालल लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवास बीआरओचे महासंचालक स्थवित्र प्रकल्पाचे मुखेल अभियंते या बसकेक हाजीर आशिल्ले. ऑनलाईन प्रवेश शुल्क भरपा खातीर काय मिनटां कळाव जाल्ल्यान धनबाद हांगच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेन प्रवेश मेळूंक नाशिल्ल्या दलित विद्यार्थ्यांक सर्वोच्च न्यायालयान सुटका दिल्या. भारताचे मुखेल न्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायाधीश जेबी पदरीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्र हांच्या खंडपीठान काल याचिकादाराक आयआयटी धनबारातल्या इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग अभ्यासक्रमाक प्रवेश दिवपाचो निर्देश दिला. तशेंच याचिकादाराक ज्या गटा खातीर वेंचणूक काढला त्याच गटात प्रवेश दिवचो आणि ताका फावो ते सगळे कायदे दिवचे अशें सर्वोच्च न्यायालयान निर्देश दिला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.